रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून स्टोरी टेल सादर करीत आहे रत्नाकर मतकरी लिखित एकांकिका एका शिदूची गोष्ट।
बच्चा तो क्या हुआ, इतनी सी उम्र में यही मत, मरने दे साले को, मारो मारो।
क्या कह रहे हो, अरे आइका नका मत, मारो मारो इसको, मारो
जाए। अरे पुलिस पुलिस पुलिस,
अरे चले बाजूला, ए बाजूला सट काय 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 चाललंय इकडे, ए सट।
रंगमंचावरचा पडदा वर जात असतानाच एकदम भयंकर गडबड ऐकू येते। सगळं अचानक थांबतं। प्रकाश जोतात 15-16 वर्षांचा मुलगा उभा, कपडे फाटलेले, त्यावर रक्ताचे डाग, चेहऱ्यावरही डाग। मुलासमोर एक मध्यम वयीन स्त्री आणि शेजारी साध्या पोशाखातला पोलीस। मुलगा हाताची घडी घालून बेफिकिरीची ऍक्टिंग करीत उभा, पण मनातून भेदरलेला। स्त्री,
काय झालं, भीती वाटते, घाबरू नकोस, हा मला सांग तुझं नाव काय। बेटा तुझं नाव सांगतोस ना,
शिदू।
शिदू म्हणजे श्रीधर ना।
श्रीधर चव्हाण।
वय
असेल 10 नाहीतर 12।
तू मारामारी केलीस म्हणून तुला इथं मुलांच्या कोर्टात पाठवलंय।
डोचकं फोडलं साल्याचं, रक्ताची निस्ती धार लागली, पोलीस आली नेमकी त्याच टायमाला, म्हणून वाचलं बडवं, नाहीतर जीवच घेतला असता, मग सरळ फाशी झाली असती तरी डरत नव्हतो।
पण कशासाठी रागवलास तू एवढा त्याच्यावर।
कशासाठी, बडवं माझ्या आईला घाणघाण बोललं, मग राग नाही येणार।
आता दुसरीकडे प्रकाश जोतात बारक्या येतो। बारक्या
शिदू रे शिदू, तुझ्या आईला
बारक्या ये लय झाला, माझ्या आईचं नाव घेतलंस तर बघा आता।
अरे जा रे जा, माहितीये हुशारी तरी बरं, आई कसली हाय ते सगळ्यांना खुल्लम खुल्ला ठाऊक आहे।
अये बारक्या, काय म्हणलास, हा काय म्हणलास तू,
जा रे जा, भीतो का काय, आख्या गल्लीनं पाहिलंय, तुझा बाप फॅक्टरीत गेला आणि तू शाळेला गेला ना कि तुमच्या चाळीचा मालक चढतो तुमच्या खाटावर।
बारक्या
चल, असल्या आईचं काय सांगतोयस।
बारक्या साल्या, तुझ्या तर नाम
बाजूला, काय बरोबरी चालले, काय चाललं रे, ए पुरा सोड त्याला सोड,
खतमच करून टाकतो याला, साला पुण्याला नाव नाही घेणार माझ्या आईचं,
ए चुप चल आमच्या बरोबर चल, साली एवढीशी जान नाहीतर एवढा आवाज।
शिदू जाईपर्यंत शिव्या देतच आहे। आता प्रकाश जोतात शिदू आणि स्त्री पुन्हा दिसू लागतात। शिदू त्या मध्यम वयीन स्त्री समोर उभा।
तो तुझ्या आईविषयी वाईट बोलला म्हणून तू इतका पिसाळलास, फार प्रेम दिसतंय तुझं आपल्या आईवर।
एकट्या आईवरच, बाकी आपण दुसऱ्या कोणाला मानतच नाही, बाला नाही की देवाला पण नाही, आईसाठी आपण तुरुंगात काय फासावर पण जाऊ।
नाही नाही, तुरुंगात नाही ठेवणार बेटा तुला, घरीच परत पाठवून देऊ, पण आमचे अधिकारी तुझ्या वागण्यावर लक्ष ठेवतील, यापुढे चांगला वाघ, हा काहीही झालं तरी संतापू नकोस, मारामारी करू नकोस। तुम्ही
बोला,
जरा याच्या आई वडिलांना आत बोलवा।
बर,
मला घरी जायला मिळेल
हो
माझ्या आईकडं। हा मग मी चांगला वागेन, मारामारी नाही करणार, बिलकुल नाही करणार।
या बघा त्यांच्या आई आल्या।
आई,
अरे एकट्याच आलात, श्रीधरचे वडील नाही आले,
जे ते गेलं फॅक्टरीला।
बरं, हे बघा, ह्याला इथे आणलंय म्हणून घाबरा।